आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परदेशस्थ भारतीय हे भारताचे राष्ट्रदूत आहेत आणि ते भारताचे सर्वात उत्तम राजदूत म्हणून काम करत आले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं न्यूयॉर्कमध्ये प्रतिपादन. भारत अमेरिका पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पावर दोन्ही देशांची सहमती. श्रीलंकेत अध्यक्षपद निवडणुकीत नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाचे प्रमुख अनुरा कुमार डिस्सा नायके विजयी आणि हंगेरीत बुडापेस्ट इथं 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही संघांची सुवर्णपदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. परदेशस्थ भारतीय हे भारताचे राष्ट्रदूत आहेत आणि ते भारताचे सर्वात उत्तम राजदूत म्हणून काम करत आले आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री केलं. न्यूयॉर्कमधल्या लाँग आयलंडमधल्या नसाऊ सभागृहात भारतीय समुदायातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये अनिवासी भारतीय समुदायानं बजावलेल्या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं. जगासाठी एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असा अर्थ आहे, पण आपण एआय म्हणजे अमेरिकन इंडियन स्पिरिट म्हणजे अमेरिकी भारतीयांची वृत्ती असं मानतो असं ते म्हणाले. अमेरिकेतल्या भारतीयांनी अमेरिकेला भारताशी जोडलं आहे आणि त्यांचं कौशल्य आणि बुद्धिमत्ता अतुलनीय आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. बोस्टन आणि लॉस एंजलिस इथं दोन भारतीय दूतावास सुरू केले जातील अशी घोषणा पंतप्रधानांनी याप्रसंगी केली. भारताचे सध्या न्यूयॉर्क, अटलांटा, शिकागो, ह्युस्टन, सॅन फ्रान्सिस्को आणि सिएटल इथं दूतावास आहेत. पंतप्रधानांनी ह्युस्टन विद्यापीठात थिरुवल्लूर तमिळ भाषा अध्यासन सुरू करत असल्याचीही घोषणा केली. भारतात जगभरातल्या भाषा, धर्म आणि पंथांचे लोक राहतात, पण तरीही देशात एकात्मता नांदते असं मोदी म्हणाले. भारतीय संस्कृतीमध्येच वैविध्य समजून घेणं, ते जगणं आणि त्याचा दैनंदिन आयुष्यात समावेश करणं या गोष्टी समाविष्ट असल्याचं निरीक्षण त्यांनी मांडलं. पीयूएसएचपी म्हणजे पुष्प हा मंत्र भारताला विकसित बनवण्यासाठीचा मंत्र आहे असं मत मोदी यांनी मांडलं. त्यातील पी म्हणजे प्रोग्रेसिव्ह किंवा प्रगत, यू म्हणजे अनस्टॉपेबल किंवा थांबवता न येणारा, एस म्हणजे स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक, एच म्हणजे ह्युमॅनिटी फर्स्ट किंवा मानवता प्रथम आणि पी म्हणजे प्रॉस्परस किंवा संपन्न भारत अशी मांडणी त्यांनी केली. या कार्यक्रमाला 15,000 जास्त नागरिक उपस्थित होते. मोदी यांच्या भाषणापूर्वी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधानांनी सभागृहात प्रवेश केल्यानंतर आणि त्यांच्या भाषणादरम्यानही नागरिकांनी मोदी मोदी अशा घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी द्विपक्षीय चर्चेदरम्यान नवीन सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पाची स्थापना करण्यासाठी झालेल्या सहमतीचं स्वागत केलं. या प्रकल्पात राष्ट्रीय सुरक्षेसाठी सुदूर संवेदन, संप्रेषण आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक्स, भविष्यातील दूरसंचार आणि पर्यावरणपूरक प्रणाली यांच्यावर भर असेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. या कारखान्यात इन्फ्रारेड, गॅलियम नायट्राइड आणि सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर तयार करण्यात येतील. भारत सेमीकंडक्टर मिशन तसंच भारत सेमी, 3D टेक आणि अमेरिकी अंतरिक्ष दल यांच्या भागीदारीतून याची निर्मिती होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे कुवैतचे राजपुत्र शेख सबाह अल खालिद अल सबाह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमधले संबंध आणखी दृढ करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याशीही भारत नेपाळ भागीदारी वाढवण्याबाबत चर्चा केली. सीईओ राऊंडटेबल या कार्यक्रमात त्यांनी उद्योजकांशी चर्चा केली. होलटेक इंटरनॅशनलचे डॉ कृष्णासिंह यांच्याशीही त्यांनी संवाद साधला आणि आण्विक ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्रीलंकेत नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाचे प्रमुख अनुरा कुमार डिस्सा नायके यांनी मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत अध्यक्षपद निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी समागी जन बालावेगे या पक्षाचे साजिद प्रेमदासा यांचा पराभव केला. अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे निवडणुकीत पराभव झाल्याचं तिथल्या निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. अध्यक्षपदासाठीच्या पहिल्या फेरीत कोणत्याच उमेदवाराला 50% जास्त मतं न मिळाल्यामुळं मतमोजणीची दुसरी फेरी घेण्यात आली. काल हे मतदान झालं आणि तिथल्या निवडणूक आयोगाच्या मते ही निवडणूक श्रीलंकेच्या इतिहासातली सर्वात शांततापूर्ण निवडणूक होती. वर्ल्ड फूड इंडिया 2024 या प्रदर्शनाची काल नवी दिल्लीत सांगता झाली. भारत मंडपम इथं 19 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या प्रदर्शनात 90 देश आणि भारताच्या 26 राज्यांनी भाग घेतला होता. अन्न प्रक्रिया क्षेत्रात भारताचा दबदबा वाढत असल्याचं या प्रदर्शनानं अधोरेखित केलं. या क्षेत्रातलं नाविन्य, तंत्रज्ञान, शाश्वतता यांच्याबाबत अनेक गोष्टी त्यात सादर करण्यात आल्या. भारतानं अशा प्रकारचं आयोजित केलेलं हे तिसरं प्रदर्शन आहे. जपान हा भागीदार देश होता तर व्हिएतनाम आणि इराण हे यंदा प्रदर्शनासाठीचे विशेष देश होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाण प्राधिकरणानं ब्राझीलमधल्या कृषी आणि पशुधन मंत्रालयाबरोबर अन्न सुरक्षेबाबत करार केला आहे. याबाबतच्या करारावर काल नवी दिल्लीत ब्राझीलचे कृषी मंत्री कार्लोस हेनरिक फवारो आणि प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी कमलाराव यांनी सह्या केल्या. विविध संयुक्त प्रकल्प आणि तंत्रज्ञान विषयक भागीदारी यांच्यातून अन्न सुरक्षा सुधारण्यावर या करारात भर देण्यात आला आहे. यूपीएससी परीक्षा, आयआयटी तसंच इतर विविध प्रवेश परीक्षांसाठी विविध प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांपर्यंत शुल्क परतावा मिळवून देण्यासाठी सरकारनं मदत केली आहे. 1915 या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर 656 विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती, त्यानंतर हा परतावा मिळवून देण्यात आल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. अनेक संस्था, विशेषतः खासगी शिकवणी वर्ग, शुल्क परतावा मिळवून देण्यात टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर ही विशेष मोहीम राबवण्यात आली. गेल्या 12 महिन्यांच्या काळात 16,276 विद्यार्थ्यांनी या हेल्पलाईनवर विविध तक्रारी केल्या आहेत. आसाममध्ये स्वातंत्र्यदिनी स्फोटकं पेरल्याच्या संशयावरून आसाम पोलीस आणि राष्ट्रीय तपास संस्था यांनी 15 जणांना अटक केली आहे. आसाम पोलिसांनी काल जाहीर केलेल्या एका निवेदनात ही माहिती दिली आहे. अटक केलेल्यांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. 3 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून ही अटक करण्यात आली असं आसाम पोलिसांनी म्हटलं आहे. 6 जणांना दिब्रुगढ आणि लक्ष्मीपूर जिल्ह्यांमधून तर जोरहाट आणि गुवाहाटीमधून प्रत्येकी 4 जणांना अटक करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. भारतीय रेल्वे आयआरसीटीसी म्हणजे भारतीय रेल्वे खाद्य आणि पर्यटन महामंडळ आणि उत्तराखंड पर्यटन महामंडळ यांच्या सहयोगानं केदारनाथ, बद्रीनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांसाठी भारत गौरव रेल्वे सुरू करणार आहे. भारत गौरव मानसखंड एक्सप्रेसमार्फत बद्री केदार कार्तिक स्वामी यात्रा सुरू करण्यात येणार आहे. ही 11 दिवसांची यात्रा असेल आणि त्यात ऋषिकेश, रुद्रप्रयाग, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रीनाथ यांचा समावेश असेल. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीनं संघाची घोषणा केली आहे. पहिल्या सामन्यातला संघ कायम राहणार असल्याचं समितीनं स्पष्ट केलं आहे. कानपूरमध्ये येत्या 27 तारखेला हा सामना खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 4थ्याच दिवशी 280 धावांनी पराभव केला होता. हंगेरीत बुडापेस्ट इथं 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतानं ऐतिहासिक दुहेरी सुवर्णपदकं जिंकली. पुरुष आणि महिला दोन्ही संघ अव्वल स्थानावर राहिले. अर्जुन एरिगायसीनं स्लोव्हेनियाच्या जान सुबेलज या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विजय मिळवल्यानंतर अंतिम फेरीत भारतीय संघाचं सुवर्णपदक निश्चित झालं. दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीननं अमेरिकेच्या खेळाडूकडून महत्वपूर्ण अंक गमावल्यानंतर भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला. भारताच्या खुल्या पुरुष गट संघात गुकेश डी, प्रज्ञानंद आर, अर्जुन एरिगायसी, विदित गुजराथी, पेंटाला हरिकृष्णा आणि श्रीनाथ नारायणन यांचा समावेश होता. पुरुष गटात या स्पर्धेत भारतीय संघानं आतापर्यंत 2014 आणि 2022 कांस्य पदक जिंकून सर्वोत्तम प्रदर्शन केलं होतं. यावेळी सुवर्ण पदक मिळवण्याचा मान मिळाला आहे. महिला विभागाच्या अंतिम फेरीत भारतानं अझरबैजानचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघात हरिका द्रोणावल्ली, वैशाली रमेश बाबू, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, तनिया सचदेव यांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघांचं अभिनंदन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परदेशस्थ भारतीय हे भारताचे राष्ट्रदूत आहेत आणि ते भारताचे सर्वात उत्तम राजदूत म्हणून काम करत आले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं न्यूयॉर्कमध्ये प्रतिपादन. भारत अमेरिका पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पावर दोन्ही देशांची सहमती. श्रीलंकेत अध्यक्षपद निवडणुकीत नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाचे प्रमुख अनुरा कुमार डिसा नायके विजयी. आणि हंगेरीत बुडापेस्ट इथं 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही संघांची सुवर्णपदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.